आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेच्या निमित्ताने राज्य सरकारद्वारे महत्वाचे सामंजस्य करार. चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. 21 जून रोजी देशभरात 1,00,000 ठिकाणी 11वा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन. महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचं थाटामध्ये उद्घाटन आणि अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. वेव्स अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेच्या निमित्तानं राज्य सरकारनं काल काही महत्वाचे सामंजस्य करार केले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या 2 जागतिक विद्यापीठांसोबत काल सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत परदेशी विद्यापीठांना देशात त्यांचं केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबईत सिडकोच्या पुढाकारानं एज्यूसिटी उभारण्यात येणार आहे. देशातलं जागतिक विद्यापीठ एकत्र असलेला पहिला परिसर नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे. वेव्स परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्स परिषदेचं आयोजन केलं आणि त्याचं यजमानपद महाराष्ट्राकडे दिलं. राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. याबद्दल बोलताना ते म्हणाले,
कालपासून मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टीमने तयार होती आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. वेव्स परिषदेत भारत पॅव्हिलियनला त्यांनी यावेळी भेट दिली आणि वार्ताहरांशी संवाद साधला. या 2 स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेज सोबत सामंजस्य करार केले आहेत. गोदरेजच्या सहाय्यानं पनवेलमध्ये 2,000 एकर जागेवर चित्रनगरी उभारली जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. चित्रनगरी उभारण्यासाठी आता जागेची नाही तर तंत्रज्ञानाची गरज आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्स इंडेक्सचं उद्घाटन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 43 कंपन्यांच्या समभागांचा यामध्ये निर्देशांकात समावेश आहे. वेव्समध्ये काल जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या सत्राचं उद्घाटन करताना सांगितलं. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करते, यामुळे संस्कृतीच्या वैविध्याला आपण पाठिंबा द्यायला हवा असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी बोलताना म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका सर्जनशीलता परिसंस्थेला चालना देण्यासाठी वेव्स परिषदेत एक सत्र आयोजित करण्यात आलं होतं. अमेरिकेचे काउन्सिलर माईक हँकी यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं. भारतानं आपलं तत्वज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि शिकवणीच्या आधारे जगाच्या ज्ञानामध्ये भर टाकली असं उद्योजक नीता अंबानी यांनी यावेळी एका चर्चासत्रामध्ये सांगितलं. आगामी 21 जून या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं काल सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी यावेळी योग साधना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा 11वा योग दिवस देशात 1,00,000 ठिकाणी साजरा होईल यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं आहे। त्यासाठी योग संगम एप तयार करण्यात आलं असून त्यामध्ये नोंदणी करून योग साधना करता येईल अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल हे नाटक हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येत असल्याची घोषणा प्रसिद्ध चित्रपट निर्माते लेखक दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभ होऊन भारतातल्या महत्वाच्या नाट्य महोत्सवात आणि विविध राज्यांमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर केले जातील असं ते म्हणाले। घासीराम कोतवाल असं या नाटकाचं हिंदी नाव असून 50 कलाकारांच्या संचात ते सादर होणार आहे। याविषयी आकाशवाणी प्रतिनिधी नितीन जळूकर यांना अधिक माहिती देताना ते म्हणाले,
घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये सादरीकरण करताना मोठं आव्हान आहे आणि हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे, पण तरीही जो आमचा संच आहे आणि आमचं सगळे सहकारी आहेत त्या योगे एक मराठीतली अतिशय गाजलेली अत्यंत नितांत सुंदर अशी ही कलाकृती आम्ही पूर्ण देशभर किंवा जगभराच्या हिंदी भाषिक लोकांसमोर इतर भाषिक लोकांसमोर आणायचा भव्य प्रयत्न करतो आहोत। आणि मुख्यत्वे करून तेंडुलकरांनी जेव्हा हे घाशीराम लिहिलं, तेंडुलकरांविषयी मी काही बोलण्याची योग्यता माझी नाही किंवा डॉक्टर जब्बार पटेल यांनी ज्या प्रकारे बसवलं त्याची काही माझी योग्यता नाही, पण एक नवीन प्रकारे नवीन लोकांसमोर नवीन पिढीसमोर हे नाटक दिमाखाने यावं असं आम्ही जेव्हा या निर्मितीत उतरायचं ठरवलं तेव्हा घाशीराम सारखं नाटक हातात आल्यानंतर सोडणं शक्यच नव्हतं।
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि MGR चेन्नई सेंट्रल भगत कोठी एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यात येणार आहे। हडपसर जोधपूर एक्सप्रेस हडपसर मधून संध्याकाळी 5:30 सुटेल आणि जोधपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 पोहोचेल। जोधपूरहून रविवारी रात्री 8:30 निघून हडपसरला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 पोहोचेल। चिंचवड, लोणावळा, कल्याण, सुरत, अहमदाबाद, पालनपूर, लुनी मार्गे ही गाडी धावणार आहे। पुण्यातील लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेत आयोजित 2 दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचा काल समारोप झाला। देशातील आयुष आधारित आरोग्य सेवांचं भविष्य घडवण्यासाठी ही परिषद एक राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करेल। या परिषदेदरम्यान विविध राज्यांसमोरील आव्हानं आणि संभाव्य उपाय यावर चर्चा झाली असं आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितलं। महाबळेश्वर इथं आयोजित पर्यटन उत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल आणि महाबळेश्वरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केला। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन विभागाद्वारे उद्यापर्यंत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचं उद्घाटन करताना शिंदे बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खाद्य उत्सव, मुलांचा परिसर, वेण्णा लेकमधील तरंगता बाजार, प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या। गोल्फ क्लब इथं उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचंही त्यांनी उद्घाटन केलं। आयपीएल क्रिकेटमध्ये काल अहमदाबाद इथं गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 38 पराभव केला। गुजरातनं हैदराबाद समोर विजयासाठी 225 धावांचं आव्हान ठेवलं होतं। हवामान। राज्याच्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 44.5 तर सोलापूर इथं 44.1 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं। पुढील काही दिवस तापमान असंच राहणार असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेच्या निमित्तानं राज्य सरकारद्वारे महत्वाचे सामंजस्य करार। चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। 21 जून रोजी देशभरात 1,00,000 ठिकाणी 11वा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन। महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचं थाटात उद्घाटन आणि अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.